नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगम शिष्य मे रश्मि मे दाभ्य मेधिपति उपागम शिष्य मेन्तर्याम मैंद्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रेणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानी च मे पूतभृच्च म आघवनीयश्च म आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
स्वामीजी, बुधवारच्या ज्ञानेश्वरी प्रवचनात सात्विक तपाबद्दल सांगताना आपण म्हणालात की सात्विक तप कर्म फळाची इच्छा न धरता केलेलं तप किंवा कर्म, तसेच ध्यानात देखील फळाची इच्छा धरून अथवा ध्यानात आज काही मिळवायचे आहे असे ठरवून ध्यानाला बसू नये। प्रश्न चांगला आहे बरं का, असं मी बुधवारी म्हणालो प्रवचनाच्या वेळेला, आणि दुसऱ्याच दिवशी सत्संगात, गुरुवारी सत्संगात आपण म्हणालात की ध्यान किती वेळ करायचे तर आपण ध्येयस्वरूप होईपर्यंत। पण ध्येय ठेवणे म्हणजेच फळाचा विचार करणे नव्हे का? आपण ध्यानापूर्वी निश्चय करतो ते देखील ध्येय किंवा फळाचा निश्चय नव्हे का? कृपया मार्गदर्शन करावे, असा फार चांगला प्रश्न आहे। सात्विक तप त्याचं वर्णन करत असताना भगवंतांनी ज्याच्यामध्ये फलाकांक्षा नाही असं सात्विक तपाचं वर्णन केलेलं होतं, आणि राजस तप हे फलाच्या इच्छेने केलं जातं असं म्हटलेलं होतं। तामसिक तप आहे ते दुराग्रहाने केलं जातं असं म्हटलेलं आहे। राजस तप हे दंभपूर्वक फळाच्या इच्छेने केलं जातं असं म्हटलेलं आहे, आणि सात्विक तप हे फळाची इच्छा न ठेवता युक्त राहून, आत्म्याशी युक्त राहून करायचं असं भगवंतांनी सांगितलं। असं असल्यामुळे स्वाभाविक त्याच्यावर जर निरूपण करत असताना भगवंतांच्या शब्दाप्रमाणे सात्विक तप हे एक प्रकारे कर्मच आहे। जसं कर्म फलाची अपेक्षा न ठेवता करायला सांगितलेलं आहे, तसं तप देखील फळाची अपेक्षा न ठेवता केलं तर ते सात्विक तप होतं असं भगवंत म्हणाले। शिवाय अजून एक त्यांनी त्याच्यामध्ये भर घातली की या तपामध्ये आत्मस्वरूपाचा बोध किंवा ध्यान किंवा युक्तता अशीही असावी असं भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे तपाच्या वेळेला देखील आपल्याला या तपापासून काही मिळवायचं आहे असं नसलं पाहिजे असं मी बुधवारी म्हणालो. आणि मी असं म्हणालो की ध्यानामध्ये देखील ते लागू आहे. आज मी ध्यानामध्ये परमात्मा गाठून त्याला प्राप्त करून राहीनच असा भाव ध्यानामध्ये नसला पाहिजे असं मी म्हटलं. काही मिळवण्याचा जो दबाव आहे, ध्यान ही इतकी सूक्ष्म गोष्ट आहे की आज मी हे मिळवीनच अशा प्रकारचा मनावरचा जो दबाव आहे त्यामुळं ध्यान हे नीट होत नाही, ध्यान हे नीट होऊ शकणार नाही. ध्यान देखील कर्मच आहे. विकर्म जी भगवंतांनी सांगितली त्याच्यामध्ये ध्यान देखील आहेच. असं असल्यामुळं ध्यानाच्या वेळेला काही करून आज मी मिळवणार असं बसून ध्यानाची प्रक्रियाच नीट होत नाही. ध्यानामध्ये मिळवण्याचा भाव आला की विचार बाजूला सारण्याच्या ऐवजी मिळवण्याचाच विचार सतत समोर येईल. आणि मिळवण्याचा विचार समोर एकदा आला, मिळवणं म्हणजे फळच आहे. मी आज ध्येय स्वरूप होईन किंवा परमात्म्याला प्राप्त करीन हे जे ध्येय किंवा फळ आहे त्या फळाचं सतत चिंतन केल्यामुळे ध्यानासारखी सूक्ष्म प्रक्रिया नीट होऊ शकत नाही. कधी कधी ध्यानामध्ये फार चांगला अनुभव देखील एखाद्याला येतो. हा अनुभव मनाच्या पातळीवरच असतो. मन न गेल्याचंच लक्षण असतं जेव्हा अनुभव येतो तेव्हा. पण प्रकाशदर्शनासारखा, नादश्रवणासारखा असा जर एखाद्याला अनुभव आला तो मोठा रम्य असतो, रमणीय असतो, मनोहर असतो. अशा अनुभवाच्या वेळेला देखील साधक रंगून जातो आणि दुसऱ्या दिवशी तसाच अनुभव घेण्यासाठी ध्यानाला बसतो, म्हणजे इच्छेनेच बसतो. आता ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, काल जे झालं ते आज व्हायला पाहिजे अशा इच्छेपोटी बसतो. आणि मग साधं मन देखील आवरणं कठीण होऊन जातं, कारण प्रतीक्षा असते अनुभवाची. कर्माचा न्याय असा आहे की कर्म करत असताना कर्माबरोबर फळ हे लागलेलं असल्यामुळं प्रत्येक वेळी फळाची आठवण नाही ठेवली तरी देखील फळ अचूक मिळणार आहे. आणि मी हे मिळवीनच असा जो जबरदस्त संकल्प, अहंताजन्य संकल्प, तो ध्यानासारख्या सूक्ष्म गोष्टीच्या आड येण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं मी बुधवारी असं म्हणालो की तप जे आहे ते तप सात्विक तप फळाची इच्छा न धरताच करायला हवं. भगवंतांनी असं म्हटलंय की ही विकर्म जी आहेत ही विकर्म देखील कर्माचाच एक भाग आहेत आणि ती कर्माचा भाग असल्यामुळं कर्माचा जो न्याय आहे तो विकर्मांना म्हणजे साधनेच्या कर्मांना देखील जसाच्या तसा लागू पडतो. असं असल्यामुळं कर्मामध्ये मी करतो हा जो भाव आहे, हे कर्म मिया केले की माझे नी सिद्धी गेले, हा भाव जसा कर्मामध्ये नडतो तसा साधनेमध्ये देखील नडतो. जसं पूजा देखील मीपणानी करता येत नाही, ध्यान देखील मीपणानी करता येत नाही, नामस्मरण देखील मीपणानी करता येत नाही. करता येत नाही याचा अर्थ करून उपयोग होत नाही, न करावं. तसं ज्या ठिकाणी आपल्याला कर्म अडकवतं, बंधनामध्ये अडकवतं, ती अजून एक गोष्ट म्हणजे फळाची इच्छा. फळाची इच्छा ही देहाशी, देहबुद्धीशी संबंधित आहे, मनाशी संबंधित आहे. असं असल्यामुळं फळाची इच्छा देखील बंधनामध्ये टाकते कर्म करत असताना. त्यामुळं मीपणा आणि फलवासना या सोडून कर्म करावीत असं भगवद्गीता सांगते. आणि तसेच तीच गोष्ट विकर्माला देखील लागू आहे, कारण विकर्म हा कर्माचाच एक भाग असल्यामुळं साधनेची कर्म देखील मीपणानी करू नयेत असं भगवंत म्हणतात, आणि जर मीपणानी केली तर ती बंधनाला कारण होतात, आणि साधनेची कर्म देखील सतत फळाची आठवण ठेवून जर करायला लागला तर ती प्रक्रियाच नीट घडत नाही कर्माची। विकर्म ही जास्त सूक्ष्म आहेत आणि फळाच्या सतत अपेक्षेने आत्मा दुरावतो, कारण आत्मा हा कोणत्याच फलस्वरूप नाही। आत्मा हा ध्यानाचा फलस्वरूप प्राप्त होत नाही, कर्माचा फलस्वरूप प्राप्त होत नाही, नामस्मरणाचा फलस्वरूप प्राप्त होत नाही, तो स्वतंत्र आहे। आणि प्रकृती बाजूला झाली की आपण आत्मरूप असतोच, आणि संकल्प करणं हे प्रकृतीमध्ये मोडतं, फळाची इच्छा ही प्रकृतीमध्ये मोडते असं असल्यामुळे सात्विक तप जे आहे ते सात्विक तप फळाच्या इच्छेने करू नये असं मी बुधवारी सांगितलं। आता गुरुवारी काय सांगितलं ते सांगतो। गुरुवारी मी असं सांगितलं की ध्यान खरं म्हणजे ध्याता ध्येय स्वरूप होईपर्यंत करण्याची गोष्ट आहे। ध्यान किती वेळ करावं, अर्धा तास करावं की 45 मिनिटं करावं की तासभर करावं का 1.5 तास करावं, असं ध्यान किती वेळ करावं हा प्रश्न नाहीये, तर ध्याता ध्येयाशी समरस होईपर्यंत करायचं। त्याच्या पुढे मी असं म्हणालो की ध्याता ध्येयाशी समरस होणं म्हणजे शांतीला प्राप्त होणं, ध्याता ध्येयाशी समरस होणं म्हणजे आपण देह मन बुद्धी विरहित केवळ अस्तित्वगत अस्तित्व रूप जाणीव रूप आहोत आणि शांत स्वरूप आहोत, सुखस्वरूप आहोत अशी भावना मनरहिततेनंतर जेव्हा निर्माण होते तोपर्यंत ध्यान ही करण्याची गोष्ट आहे, विशिष्ट कालमर्यादेपर्यंत नाही। त्या आत्मसमाधानाने उठावं हे जे ध्येय आहे, ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एकरूपता होय तव पंडसुता की जे जेगा, ध्येय ध्यान आणि ध्याता याची एकरूपता होईपर्यंत ध्यानाची गोष्ट करायची आहे, ध्याता ध्येय स्वरूप होईपर्यंत करायचं आहे। बुधवारी जे सांगितलं त्याच्याशी जर याचा मेळ घालायचा झाला तर ध्यात्यांनी सतत आपल्याला ध्येय स्वरूप व्हायचं आहे अशी आठवण करायची नाहीये, त्यांनी फक्त ध्यान करत राहायचं आहे, ते ध्येयाशी एकरूप होणार आहे, ध्यानाच्या प्रक्रियेतूनच ते ध्येयाशी एकरूप होणार आहे। पण ध्येयाचं सतत चिंतन जर ध्यानात असेल तर ध्येयाशी एकरूपता दुरावते, कारण ध्येयाच्या सतत चिंतनाने मनाचाच लोप होत नाही, मनच नाहीसं होत नाही। असं असल्यामुळं ध्यानाच्या वेळेला ध्येयाचं सतत चिंतन नसलं पाहिजे, मात्र ध्येय स्वरूप होणं याला ध्यानविधी असं म्हणतात। ध्यात्यांनी आपण परमात्म स्वरूप आहोत या बोधामध्ये येणं, कोणतंही जे कर्म आहे त्या कर्माला शेवट आहे असं आपण लक्षात घेऊ, कर्माला शेवट आहे। आणि हा जो शेवट आहे कर्माचा तिथेच फळ ठरलेला आहे, फळाची इच्छा जरी केली नाही तरी कर्माचा शेवट आला की तिथं काही ना काही फळ मिळतंच, आपल्याला इप्सित फळ मिळेल अथवा मिळणारही नाही, विपरीत फळही मिळेल, पण कर्माच्या शेवटी फळ हे येतच। कर्म करताना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, कर्माची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेमध्येच फळाची इच्छा आहे। परमार्थामध्ये जरी सांगितलं गेलं तरी देखील, गीता जरी सांगत असली तरी देखील, कर्माची प्रेरणा जी आहे ती फलप्राप्तीचीच आहे। आपल्याला सुद्धा पटेल सगळ्यांना, फलप्राप्तीच्या प्रेरणेखेरीज कर्म होऊ शकत नाही ही अडचण आहे, आणि कर्माच्या फलप्राप्तीची प्रेरणा देहबुद्धीला घट्ट धरून ठेवते. कर्माच्या फलप्राप्तीची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा देहबंधाला कारण होते आणि युक्तीनी देहबंधापासून सुटायचं आहे. देहबंधापासून सुटायचं असल्यामुळे मनात तू असं ठरव की मी फळाचा त्याग केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सर्वारंभ परित्यागी असा शब्द आलेला आहे भक्ताचं लक्षण करत असताना. म्हणजे कर्म करत असतानाच सर्व आरंभाचाच आदी प्रारंभी त्यांनी मीपणाचा त्याग करावा, फलभावनेचा त्याग करावा आणि कर्म करावं असं सांगितलेलं आहे. हे सर्वसामान्यपणाने मनुष्य मात्राला जमणं अवघड आहे. कर्मयोग हा अत्यंत अवघड आहे कारण फळाची प्रेरणाच नसेल तर कर्म कसा करणार हा प्रश्न आहे. आपण ही सगळे फळाच्या प्रेरणेनी कर्म करतो आहोत. गीता असं सांगते की तुम्हाला आता फळाच्या प्रेरणेनीच करावं लागत असेल तर ते कर्तव्यात्मक असेल तेवढं तरी करा. कर्माचा खोडा जो आहे कर्तव्यात्मक आहे तेवढं तरी करा. तुम्ही फळाच्या प्रेरणेनीच करणार असाल तर तुमची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य पूर्ती हे तुमचं फळ होऊ देत. मग ते अडचणीचं असेल तरी सोडू नका. स्वधर्म विपरीत वाटला तरी देखील सोडू नका. विपरीत वाटला म्हणजे फळ विपरीत आहे, बाकी काय विपरीत आहे, तरीही तो सोडू नका. हे जे सगळं सांगितलेलं आहे ते देहबुद्धी घालवण्याचा उपाय म्हणून सांगितलेलं आहे. फळाकडे लक्ष देऊन कर्म करू नका असं सांगितलं. जर फळाकडे लक्ष न देता कर्म केलं तर फळ ज्याला मिळणार आहे त्याला फळ मिळेल, पण ज्याला फळ मिळतं त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे अशी भूमिका भावना निर्माण व्हावी हा त्याच्या मागे हेतू आहे. कर्म देह मन बुद्धीला मिळेल निश्चय करणारा देह मन बुद्धीच्याही आत अधिष्ठानभूत जाणीव स्वरूप आहे, त्याचा फळाशी संबंध नाही हे जाणल्यामुळं तो आत्मज्ञानाला प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. म्हणून ध्यानासारखं कर्म देखील करत असताना सतत फळाचं चिंतन न करता ते कर्म करावं. मात्र ध्येय ठरवणं हा मनुष्य स्वभाव आहे. असं असल्यामुळं तो ध्येय निश्चितेखेरीज कर्मच करत नाही. आपणही आत्ता परमार्थी असलो तरी कोणत्याही ध्येय निश्चितीशिवाय कर्म करत नाही आहोत. पण जी ध्येय निश्चिती आपण करतो आहोत त्याच्यात आपण मला फळ नको, कारण कर्माबरोबरच फळ चिकटलेलं आहे. जर मुंबईला जाण्याच्या गाडीत बसलेला असेल तर सारखं मुंबईला जायचं असं घोकलं नाही तरी मुंबईत जाऊन पोहोचेल. तशा प्रकारे ध्यान करत असताना सतत मी ध्येय स्वरूप होईन अशी आठवण न करता ध्यान करावं. ध्यानाच्या प्रारंभी ओम तत्वम सोहम सहा असं म्हणून ध्यान करायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय मिळवायचं आहे ते समोर आहे. संसाराला प्रारंभ केला, नोकरीला प्रारंभ केला तर काय मिळवायचं ते समोर आहे. परमार्थी असो परमार्थी नसो कशाकरता नोकरी करतोय, बरोबर आहे की नाही, माहित आहे कशाकरता करतोय. आता याचा सहज भाव व्हावा, सहज स्वभाव व्हावा. एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल तर कशाकरता करते त्याला माहिती आहे ना. व्यवसाय वाढावा, व्यवसायात वृद्धी व्हावी, हा व्यवसाय सर्वदूर पसरावा अशी त्याची इच्छा असेल ना. ती इच्छा न ठेवता तो कर्म करणार कसा, व्यवसाय करणार कसा. भगवंत असं सांगतात की हे सर्व करत असताना त्याच्यापासून मिळणारं जे फळ आहे त्या फळाकडं ते मिळणारच आहे तुम्ही योग्य कर्म करत असाल तर. आणि तुम्ही व्यवसाय नाही, नोकरी नाही, काही करणार नाही या जीवनाला भगवंत तामसी जीवन म्हणतात. निद्रा, आळस आणि प्रमाद यांनी भरलेलं जीवन नकोय. एवढंच नव्हे तर अर्जुनाला देखील भगवंतांनी युद्धासारखं कर्म करावं म्हणून भगवद्गीता सांगितली. ते कर्तव्य म्हणून समोर आलेलं होतं आणि समोर जे उभे आहेत त्यांना मारणं हे देखील कर्तव्य म्हणून युद्ध कर असं भगवंतांचं सांगणं आहे. आणि एवढं करून हत्वा पिसे इमान लोकां न हंती न निबद्धते, या सर्वांना मारलं तरी देखील मी कोणालाही मारलं नाही आणि या कर्माचा मला बंध नाही. अर्जुन त्याच्यापेक्षा वेगळा आहे. जो कर्म करणारा आहे अर्जुन तो आणि ज्याला बोध होणार आहे त्या दोन जणू वेगळ्या व्यक्ती आहेत. त्या हेलिगनची गोष्ट आहे की नाही? जपानमध्ये धनुर्विद्या शिकण्यासाठी गेलेला एक युरोपियन मनुष्य, त्यांनी धनुर्विद्येचे सगळे पाठ गुरूंकडून घेतले आणि अतिशय अवघडातला अवघड लक्षवेध देखील हेलिगन करू लागला. त्याच्याकरता त्याला तिथं काही काळ थांबायला लागलं, काही वर्ष थांबायला लागलं. पण ते तरी देखील गुरु काही केल्या सर्टिफाय करेनात, म्हणेनात की बरोबर आहे. अगदी उत्तमातला उत्तम वेध घेतला तरी गुरु असं म्हणायला लागले की याच्यात हेलिगन दिसतोय, याच्यात हेलिगन नसला पाहिजे. आणि त्याला ही भाषाच समजत नव्हती की याच्यात हेलिगन नसला पाहिजे म्हणजे काय. आणि गुरु लक्षवेध करून दाखवायचे, तर हेलिगननी जसा लक्षवेध केलेला आहे त्याच्या पुढचा लक्षवेध गुरु करत नव्हते, तसाच लक्षवेध गुरु करत होते. मग याच्यात हेलिगन दिसला नाही पाहिजे, याच्यात हेलिगन आहे असं का म्हणतात गुरु, हे काही केलं कळेना. शेवटी त्यांनी असा विचार केला की शिक्षक गुरु म्हणून उत्तम आहेत पण माणूस थोडा क्रॅक दिसतोय, याचा जास्त नादी नको लागायला, आता जास्त वेळ नको वाया घालवायला, आपण शिकायचं ते शिकलेले आहोत, आपण आता इथून बाहेर पडू. म्हणून त्यांनी सांगितलं, एकदा गुरु म्हणाले की लक्षवेध महत्वाचा नाही, याच्यात हेलिगन नको आहे. तेव्हा तो म्हणाला की आता उद्यापासून मी माझ्या घरी जायचं ठरवलंय, मी हे थांबवायचं ठरवलंय. तर गुरु म्हणाले की मला वाटतच होतं की एक ना एक दिवस तू इथून निघून जाशील. दुसरा दिवस उजाडला, त्याच्या चित्तामध्ये थोडी अस्वस्थता होती, इतक्या वर्षांच्या स्मृती होत्या, गुरूंनी शिकवलं त्याच्याबद्दल कृतज्ञता होती, बाकावर बसलेला होता आणि गुरूंकडे कितीतरी शिष्य शिकत होते. गुरु त्यांना पोझिशन समजून सांगत होते, भात्यातून बाण काढत होते, धनुष्याला लावत होते, कसा लक्षवेध करायचा, नेम कसा धरायचा ते सांगत होते, शिष्य कृती करत होते. आणि अचानक हेलिगनला असं कळलं की या शिकवण्यामध्ये गुरु कुठं नाहीच आहेत. ते सहज भात्यातून बाण काढतात, सहज धनुष्याला लावतात, सहज प्रत्यंच्या खेचतात, कुठं अभिमानच नाहीये. आणि सोडलेला बाण लक्ष्याचा अचूक वेध घेतो आहे पण त्याच्याकडे ते पाहत देखील नाहीयेत. ते दुसरा बाण काढतात, दुसऱ्या शिष्याला शिकवतात, अचानक समजल्यासारखं झालं आणि हेलिगन जागेवरून उठला, जणू हेलिगन उठलाच नाही. त्यांनी बाजूचं धनुष्य उचललं, जणू हेलिगनने धनुष्य उचललंच नाही. त्यांनी तिथं ठेवलेल्या भात्यातून एक बाण काढला, जणू हेलिगनने बाण काढलाच नाही. त्यांनी प्रत्यंचा खेचली, त्यांनी लक्षवेध केला पण त्याच्याकडे त्यांनी पाहिलं देखील नाही. तो धनुष्य ठेवायला गेला तेव्हा गुरु त्याच्या पाठीमागे आले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की हा आत्ता हेलिगन नव्हता, जमलं. इतके दिवस जे जमत नव्हतं ते आत्ता जमलं. ध्यान असं करायचं आहे, ध्यान करायचं आहे. लक्षवेध करायचा आहे पण त्याच्यात हेलिगनने नसलं पाहिजे। म्हणून ही दोन्ही विधानं खरी आहेत। बुधवारच्या सत्संगा बुधवारच्या प्रवचनामध्ये जे सांगितलं ते अशाच करता भगवंतांना अवघड गोष्टी तर सांगायला लागतात, कारण आपण सगळेच उद्देशाकरता करणारे आहोत आणि त्याच्यात एवढं चूक काही नाहीये। जे करतोच आहोत त्याच्यातला अहंकार काढण्यासाठी आणि फलभावना काढण्यासाठी, कारण आपल्याला आत्मप्राप्ती व्हायची आहे, ही मानसिक वैचारिक प्रक्रिया आहे। एरवी तुम्ही उद्देशासाठीच कर्म करणार पण फलहेतू नको असं ठरवणार, आणि हे वरवरचं नाहीये, सुपरफिशियस नाहीये, कारण तुम्हाला तुमच्या आत जायचं आहे आणि ध्यानाला देखील तुम्ही आत्मप्राप्तीसाठीच बसणार आहात, पण ध्यानाला बसल्यानंतर तुम्ही आत्मप्राप्तीचं सतत स्मरण करणार नाही आहात, असं जे दुसऱ्या दिवशी सांगितलं, ध्येय स्वरूप होणार आहात। मग हे ध्येय स्वरूप होणं म्हणजे फलस्वरूप होणं नाहीये का? फळ मिळणारच आहे, फळ मिळणार नाही असं भगवंत म्हणालेले नाहीयेत, असा या दोन वचनांचा मेळ आहे। आणि हा प्रश्न मला फार आनंद झाला, एका तरुण मुलाने विचारलेला प्रश्न आहे, वयाच्या 20-21व्या वर्षी असा प्रश्न पडतो, आणि दोन्हीही किती सावधपणाने त्यांनी ऐकली याचं मला फार कौतुक वाटलं, की बुधवारचं प्रवचन किती एकाग्रतेने ऐकलं असेल आणि समजून घेऊन ऐकलं असेल, आणि गुरुवारी ऐकताना थोडी वेगळी भाषा आहे असं वाटलं असावं, आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला। अशा प्रश्नांचं मला नेहमी स्वागत वाटतं। म्हणून ध्यान आणि नेहमीची कर्म, ध्यानामध्ये जर विचारांना दूर करता आलं, भावनांना दूर करता आलं, विकारांना दूर करता आलं, तर स्थिर बुद्धीने कर्म करता येतील, कर्म कर्माच्या न्यायानेच होतील। अगदी सिद्ध पुरुष असला तरी देखील कर्माच्या न्यायाप्रमाणे त्याला जशी कर्मगती मिळायची तशी मिळेल, तो आत परमात्मा भावनेमध्ये स्थिर राहील, असा हा खूप चांगला प्रश्न होता। ये शिल्पा अभंग म्हण। स्वामीजी
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दया घना किती विनवू तुला रमा, दया घना किती अळवू तुला। भक्ती वैराग्याचा लेश नाही मला, शरण येतो तुझ सांभाळी बाळा। नको लोटू दुरी तारी तारी मला, नको लोटू दुरी तारी तारी मला, किती अळवू तुला। दया घना किती विनवू तुला रमा, दया घना किती अळवू तुला। चरणीचा तुझा दास झालो रमा, करी करी दया उद्धरी दीना। हाक मारी माधव तुझ करुणा घना, हाक मारी माधव तुझ करुणा घना, किती अळवू तुला। दया घना किती विनवू तुला रमा, दया घना किती अळवू तुला। हा केसरी साहरी धाऊनी या आला, हृदय धरणी करी गुरवाळीले मला। धन्य झाला माधव राम राम बोला, धन्य झाला माधव राम राम बोला, किती अळवू तुला। दया घना किती विनवू तुला रमा, दया घना किती अळवू तुला, किती विनवू तुला, किती अळवू तुला।
हरी हरी मी एक अभंग करून अनिकेतला पाठवला बर का, अनिकेत लिमई आहे, त्यांनी मला तो चाल लावून गाऊन परत पाठवला, तो मी तुम्हाला ऐकवतो।
पाहुनी आवा पाणवले पहुनियावाट नेत्र पाणवले मकरंद प्रार्थी करी कृपादान मकरंद प्रार्थी करी कृपादान पाऊले समान दाविडो पाऊले समान दाविडोळा दाविडोळा अगा पांडुरंगा विश्वाचा प्रपंचेते भाग्य परमार्थे वैराग्य प्रपंचेते भाग्य परमार्थे वैराग्य प्रपंचेते भाग्य परमार्थे वैराग्य दोही कड़े सा दोही यथा सांग दोही कड़े प्रपंचिते भाग्य दोही कड़े सांग होता तो समर्थ दोही कड़े सांग होता तो समर्थ नाही तरी व्यर्थ नाही तरी व्यर्थ तारांबळी प्रपंचिते भाग्य तारांबळी होते विचार नसता तारांबळी होते विचार नसता दास म्हणे आता सावधान सावधान प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य।
हरि हरि हरि। कर्मफळाची आशा न ठेवता केलेले कर्म सद्गुरूंना अपेक्षित असते। सात्विक कर्माविषयी निरूपण करतानाही आपण त्याबाबत विस्ताराने सांगितले, त्यावर चिंतन करताना एक शंका मनात आली, आपल्याला योग्य वाटल्यास कृपया समाधान करावे ही प्रार्थना। कर्माच्या मोबदल्यात मिळणारा पैसा, अडका, मान, मरातब, कीर्ती ही दृश्य फळं त्याची अपेक्षा ठेवू नये हे समजले, परंतु कधी कधी आपल्या हातून घडणाऱ्या कर्माच्या परिणामांमुळे इतर कोणाचे नुकसान होऊ नये अशी इच्छा नेहमी कर्म करताना मनात येते। अशी इच्छा बाळगणे म्हणजे सुद्धा कर्मफळाची अपेक्षा ठेवणे आहे का? आपल्या हातून घडणारे कर्म नेहमीच यशस्वी होईल असे नाही, परंतु ते अयशस्वी झाल्यामुळे आपल्याबरोबर इतरांचेही नुकसान होऊ शकेल, शकते, निदान पक्षी ते तरी होऊ नये अशी प्रामाणिक भावना प्रत्येक कर्म करताना निर्माण होते। अशा वेळी काय करावे? ही प्रामाणिक भावना चित्तशुद्धी घडवते। आपण जे कर्म करतो त्याच्या मोबदल्यामध्ये मिळणारा पैसा, अडका, मान, मरातब, कीर्ती ही दृश्य फळं त्यांची अपेक्षा ठेवू नये हे समजले असं त्यांनी म्हटलंय, पण हे सगळं मिळतं, अपेक्षा ठेवू नये हे समजलं हे खूप चांगलं आहे, पण हे सगळं मिळणार आहे असं मी सांगतो। कर्माला फळ चिकटूनच असल्यामुळे पैसा अडका मिळणार आहे। जर कर्मामध्ये नैपुण्य असेल तर मान मरातब किंवा कर्म ज्या प्रमाणात यशस्वी होतील त्या प्रमाणात देखील मान मरातब। कर्म करताना जो स्वभाव किंवा प्रकृती आहे त्या प्रकृतीमुळे देखील लोकांच्या मनामध्ये आदर भावना निर्माण होणं हे सगळं होणार असतं। जर तुम्ही साधू वृत्तीचे असाल तर साधू वृत्तीच्या माणसाला हळूहळू सर्व बाजूंनी आदराची वागणूक मिळू शकते। ही जी दृश्य फळं आहेत याची अपेक्षा ठेवू नये हे समजलं असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु कधी कधी आपल्या हातून घडणाऱ्या कर्मांच्या परिणामामुळे इतर कोणाचं नुकसान होऊ नये अशी इच्छा नेहमी कर्म करताना मनात येते। उच्च पदस्थ ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना नेहमी याबाबत चिंता वाटत असते। माझ्या माहितीच्या एका साधकाला त्याच्या टीम मधल्या त्याची टीम काय जी असेल 15 जणांची टीम असेल त्याच्यातल्या 7 जणांना काढायला सांगितलं, तुम्हीच निवडा आणि काढा। त्याची झोप उडाली, कारण त्याच्यातली प्रत्येक व्यक्ती त्याला माहीत होती। त्यांनी कर्ज काढलेली होती, हाउसिंग लोन घेतलेली होती, कार लोन घेतलेली होती, पण वरून असं सांगितलं की तुम्हाला 7 जणांना काढायचंय। त्याच्या स्वतःवरही त्याचा परिणाम झाला, ट्रायग्लिसराइड्स वाढले, युरिक ऍसिड वाढलं। आपण ज्या कर्मामध्ये असतो त्या कर्मामुळे कोणाचं नुकसान होऊ नये अशी भल्या माणसाला, भल्या प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांना खरंच मनापासून वाटत असतं की असं कोणाच्या बाबत आपण नको करायला, असं कोणाचंही व्हायला नको। आपण अगदी गाडी चालवतो तर गाडीखाली कोणी येऊ नये असं आपल्याला साहजिक वाटतं. चुकून देखील आपल्या गाडीचा कोणाला धक्का लागला आणि कोणाचं नुकसान झालं असं होऊ नये. व्यक्ती मनुष्य मात्र तर सोडूनच द्या, पण मांजराचं पिलू देखील, मांजर देखील, कुत्रा देखील आपल्या गाडीखाली येऊन त्याचा पाय मोडला असं नको व्हायला असं अगदी वाटतं. ही सहृदयता आहे. त्यामुळे आपल्या हातून जी कर्म होतात त्या कर्मांनी कोणाचं नुकसान होऊ नये असं खरंच मनापासून वाटतं, पण कधी कधी काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. एक तीस वर्षांची मुलगी, दोन मुलं झाल्यानंतर असं ठरवलं त्या नवरा बायकोंनी की फॅमिली प्लॅनिंगचं हिचं ऑपरेशन करावं असं ठरवलं. आणि साधी आता इतकी सोपी ही ऑपरेशन्स आहेत, पण ते ऑर्गन इतके जवळजवळ आहेत की ते ऑपरेशन करत असताना मोठ्या आतड्याला देखील कात्री लागली. घरी डिस्चार्ज मिळाला, घरी आली, पोट दुखायला लागलं, दवाखान्यात नेलं. त्यात सर्जनला कळलेलं होतं काय झालं ते. तिथून मोठ्या हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये त्या सर्जनला आत देखील येऊ दिलं नाही, ज्याने ऑपरेशन तुम्ही यायचं देखील नाही म्हणून त्यांनी बाहेरच्या बाहेर त्याला पाठवलं. अशी गंभीर चूक केली आणि त्या बाई गेल्या ना. असं होऊ शकतं. आमच्या लहानपणी आमच्याबरोबर खेळलेला आमचा एक मित्र, त्याचं टॉन्सिल्सचं ऑपरेशन करत असताना श्वासनलिकेला कात्री लागली आणि तो टेबलवरच गेला. आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणून ऑपरेशन केलं आणि रिझल्ट लागला तेव्हा तो त्या केंद्रामध्ये, वाईच्या केंद्रामध्ये पहिला आलेला होता. पण तो रिझल्ट पाहण्यासाठी तो मुलगा नव्हता. पण आपल्या गाडीखाली चुकून कोणीतरी काहीतरी आपल्या हातून अशी घडली गोष्ट तर खरंच आपली अजिबात इच्छा नसते. मी जेलमध्ये होतो तर दर तारखेला त्याला आणायचे, परशा नाव होतं त्याचं. तो ते कोणते समाज असतात, भिल्ल भिल्ल किंवा अशा समाजाचा तो होता. तो आमच्या खोलीत येऊन गप्पा मारत बसायचा. तो 13 वर्ष जेलमध्येच होता. तो म्हणाला की मी तीनदा पळून गेलो, पण कुठेही गेलो तरी हे पकडून हंटतच. आणि त्याच्यावर खुनाचा खटला चाललेला होता. काय झालं तर त्यांची पाली होती फलटणपाशी, आणि त्याला सांगितलं की तुझ्या भावाला मारतायत कोणीतरी. म्हणून तो म्हणाला मी घाईघाईनी गेलो आणि जो मारणारे होते त्याच्यापैकी एकाला बाजूचा एक दांडू उचलला आणि डोक्यात मारला तर तो जागेवरच मुलगा तडफडून गेला. आता असा खून करण्याचा त्याचा उद्देश नव्हता. इतका गरीब की त्याच्याबाबत काहीच होऊ शकत नाही. त्याच्यावर विश्वास पोलिसांचा एवढा होता की रात्रीच्या ड्युटीवर असलेले दोन पोलीस, त्यांना कुठं बाहेर जाऊन यायचं असेल, ऐका तुम्ही मी काय सांगतोय ते, तर या पर्शाला बाहेर काढायचे, त्याच्याकडे किल्ल्या वगैरे द्यायचे. बारामतीचा छोटा जेल, सहा खोल्या होत्या फक्त, त्या सहा खोल्यांना कुलप होती. तिथं तो बसायचा आणि ते चहा पाणी पिऊन यायचे. पळून जाण्यात अर्थ नाही हे त्याला कळलेलं होतं. त्याचा कोणताही दोष तसं पाहिलं तर एक घाव मारला त्याने, पण तो माणूस मेला. असं होऊ शकतं हे नशीब समजावं, बाकी काही नाही. ही फळाची इच्छा, आपलं जे कर्म आहे ते कर्म, मी मगाशीच म्हटलं की यशाची आणि फळाची इच्छा असणं हा मनुष्य स्वभाव आहे. विपरीत फळ तर नको आहे आपल्याला, खरंच नको आहे. आणि ते फळ यशस्वी होणं देखील हवं आहे. त्याच्या पुढचा पारमार्थिक भाग म्हणून परमार्थातला उपदेश आहे की तुम्ही कर्मबंधातून, देहबंधातून सुटावं आणि तुम्ही चित्तशुद्धीद्वारा आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं, एवढाच हेतू आहे हे सगळं सांगण्यामागं. बाकी फळाचा हेतू ठेवू नका असं म्हटलं तर फळाशिवाय कर्म कसे कराल? तुम्हाला इथून दुसरीकडे कुठेतरी जायचं असेल तर कुठेतरी जाणं हे देखील फलस्वरूपच जाता, उद्देश असतो. त्याच्यातला अहंतेनी जो तुम्ही कर्म करता तो भाग काढण्यासाठी सांगितलेला आहे हे कृपा करून लक्षात घ्यावं. आणि आपल्या हातून घडणारं कर्म यशस्वी व्हावं, चुकू नये, त्याच्यापासून कोणाचं नुकसान होऊ नये, सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी रोज प्रार्थना करावी. आणि जी कर्म घडली हातून त्यातून कोणाचं काही वाईट नाही झालं ही तुझी कृपा असं म्हणावं. पण असं एवढं म्हणणंच आपल्या हातात राहतं, बाकी काही आपल्या हातात राहत नाही. चुकून जर झालं तर काही नाही करू शकत. मामासाहेब दांडेकरांची गोष्ट आहे की ते पुण्याहून मुंबईला जात असताना रुईया कॉलेज लागलं तर कोणाला तरी ते सांगत होते की हे आमचं कॉलेज बर का, जे पूर्वी ते तिथं प्रिन्सिपल म्हणून होते. तर समोर बसलेला एक माणूस म्हणाला की माहिती आहे हे कॉलेज आणि तिथला तो युसलेस प्रिन्सिपल. मामांनी विचारलं काय झालं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी मुंबईत मुद्दाम माझ्या मुलाला शिकायला ठेवलेलं होतं आणि फॉर्म फी भरण्याची मुदत आली म्हणून त्यांनी मला कळवलं, पत्र येऊन पडलं, पण मी टूरवर बाहेर पडलेलो होतो. त्याची दोन पत्रं आली पण मी घरात नव्हतो. त्यांनी प्रिन्सिपॉलला सांगितलं पण प्रिन्सिपॉलनी त्याला मुदत वाढवून दिली नाही, त्याला परीक्षेला बसता आलं नाही आणि तो मुलगा वेडा झाला. आणि तो मुलगा शेजारी त्यांच्या बसलेला होता. मामांना आठवलं की हे आपणच केलेलं होतं. प्रिन्सिपॉल जरी असले तरी युनिव्हर्सिटीची जी शेवटची तारीख आहे त्याच्या पलीकडे प्रिन्सिपॉलला जाता येत नाही. आणि बरीच मुलं अशी असतात की आई वडील पैसे पाठवत असतात, ते वेळेवेळाकडे खर्च करतात म्हणून त्यांच्याजवळ पैसे नसतात. प्रामाणिक मुलं प्रत्येक वेळेला समोर येतातच असं नाही आणि प्रिन्सिपॉलनं त्यांच्या चौकटीत वागायला लागतं. प्रत्येकाकरता तर ते फी नाही देऊ शकत खिशातून काढून, पण त्याचा एवढा जबरदस्त परिणाम त्या मुलाच्या मनावर झाला की त्या मुलाला वेड लागलं, त्याला मानसिक उपचारांची गरज निर्माण झाली आणि तो त्याच्यातून बाहेर पडत नव्हता. म्हणून ते म्हणत होते की ते मॅड प्रिन्सिपॉल, मला माहिती आहे हे कॉलेज काय आहे ते. मामा ही गोष्ट सांगायचे आणि म्हणायचे की याच्यात दोष कोणाचा आहे, वडिलांचा तर दोष नाही, कारण त्यांच्यापर्यंत याला पैसे पाठवायचेत ही बातमीच पोचली नाही. मुलाचा तर दोष नाही, तो प्रामाणिक प्रयत्न करत होता, त्याला अनेक कुठून पैसे गोळा करता आले नाहीत. प्रिन्सिपॉलचा दोष नाही, कारण त्या खुर्चीत बसून एका मर्यादेच्या पलीकडे कोणाला सूट देता येत नाही, तरी देखील कोणाचं तरी नुकसान झालंच. म्हणून दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे, हे खरं आहे एक प्रकारे. वैद्य दुरुस्त करतात हे असलं तरी देखील परमेश्वराच्या कृपेने दुरुस्त होतो किंवा कधी कधी दुरुस्त होत नाही अशी वस्तुस्थिती आहेच. जेव्हा होत नाही तेव्हा परमेश्वराची इच्छा असं म्हणावं लागतं, त्याने आटोकाट प्रयत्न करावेत. पण कधी कधी यश येत नाही ही गोष्ट खरी आहे. त्याची यश फसू नये, आपण केलेलं ऑपरेशन, आपण केलेले उपचार, आपण चालवत असलेली गाडी, त्याच्याखाली कोणी येऊ नये अशी खरंच मनापासून इच्छा, आपण जिथं काम करतो तिथं कोणावर तरी अशी ऍक्शन घ्यायची वेळ येऊ नये की ज्यामुळे तो पार उद्ध्वस्त होऊन जाईल. पण परिस्थितीच्या कचाट्यात सापडून या गोष्टी कधीतरी होतात, अनपेक्षितपणे होतात. ते नशीब समजावं. मात्र तसं होऊ नये असं अशी प्रार्थना करणं हेही योग्य आहे. आणि अपयश आपल्याला येऊ नये आणि ते यशस्वी व्हावं अशी इच्छा बाळगणे म्हणजे देखील कर्मफळाची अपेक्षा ठेवणं आहे का? आणि अपयशी होऊ नये असं समजणं देखील फळाची इच्छा ठेवणं आहे का? आपण फळाकरताच कर्म करत असतो. भगवंत सांगतात की मा फलेषु कदाचन, फळ ही मिळणारच असतं, तू लक्ष देऊ नकोस एवढं सांगतात त्याच्याकडं. असं हे नीट लक्षात आपण घेऊ म्हणजे झालं. आपण एक 5 मिनिटं शांत ध्यानाला बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण नारायण हरी 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 प्रभु बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।